187 मनाचा श्लोक बघूया. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही सस्वरूपी नस आहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडूनी सुखी रहावे. साधे साधे शब्द आहेत, पण खूप अर्थगर्भ, मोठा अर्थ त्याच्यात भरलेला आहे. एक पिंड आहे म्हणजे तुम्ही आम्ही व्यक्ती आहोत, आणि दुसरं ब्रह्मांड आहे ज्या ब्रह्मांडाचा आपण भाग आहोत. सृष्टी, वनस्पती, फुलं, पानं, फळं, प्राणी, पशु सगळे त्या ब्रह्मांडाचा भाग आहेत. आकाशगंगा, सूर्य सर्व ब्रह्मांडाचा भाग आहेत. आणि पण मनुष्याचा हा जो पिंड आहे त्याच्यामध्ये ते सगळं ब्रह्मांड बीज रूपाने आहे. सृष्टीमध्ये पाणी आहे, आपल्या शरीरात पाणी आहे. सृष्टीमध्ये घन पदार्थ, माती, मृत्तिका आहे, पाषाण आहेत. आपल्या शरीरात पण अस्थी आहेत, मज्जा आहे, कूर्चा आहेत. असं जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, असं आपल्या इथल्या परमार्थातला एक सिद्धांत सांगितलेला आहे, आणि खराच आहे तो. आणि पंच महाभूतांनी बनलेलं आणि त्रिगुणांनी, अष्टधा प्रकृती आपल्याला माहिती आहे. पाच महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पाच महाभूत आणि सत्व, रज आणि तम हे तीन गुण, असं पाच आणि तीन मिळून अष्टधा प्रकृती ही भगवंताची एक शक्ती आहे. ती तयार होत असते आणि याच्या पलीकडे ज्याला आपण परमात्मा म्हणतो तो याच्या पलीकडे आहे. जे कृष्णमूर्तींनी याला ॲब्सोल्यूट ग्राउंड ऑफ एक्झिस्टन्स असं म्हटलेलं आहे, जे हालतं, बोलतं, भासतं असं जे विश्व आहे, याच्या पलीकडे न हलणारं, अत्यंत स्थिर, आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा आधार असलेलं असं जे तत्व आहे ते तत्व ते मी. तर असं ज्ञानेश्वर माऊलींनी पण म्हटलेलं आहे. अलीकडचा जो शास्त्रज्ञ सापेक्षता सिद्धांत शोधून काढणारा आईन्स्टाईन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, इथे जे म्हटलेलं आहे, मना भासले सर्व काही पहावे. हा भास आहे, आत्ता आपल्याला जग ज्या प्रकारे दिसतं तो भास आहे. म्हणून आईन्स्टाईननी त्याला म्हटलेलं आहे की आत्ता आपल्याला ज्या प्रकारे जग दिसतं हे एक ऑप्टिकल इल्युजन आहे, म्हणजे हा एक दृष्टीभ्रम आहे. खरंच आहे, आता आपल्याला या सगळे तुम्ही सर्वजण बसलेले आहेत, आकृत्या दिसतात, प्रत्यक्षात काय होतं आपण आपल्या इथे या त्वचेपाशी वेगवेगळे अणू परमाणू एकमेकांच्या भोवताली गिरक्या घेत आहेत, फिरतायत, असं हे याचं एक खरं मूळचं रूप आहे ते काय आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं, आपण जे टी व्हीवर चित्र पाहतो ते तरी खरं म्हणजे काय असतं, ठिपके 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 ठिपके, आणि त्यातून मग आपल्याला कोणीतरी स्त्री दिसते, पुरुष दिसतो, एखादा प्राणी दिसतो, घर दिसतं, मुळात काय आहे, ठिपके ठिपके ठिपके. तर पण ऑप्टिकल इल्युजन असतं की एक आकृती आहे, हालते बोलते आहे, असा भास आपल्याला टी व्हीच्या पडद्यावर होत असतो. तसं हे सगळा भास आहे, पाहावा आपल्याला, त्याच्यात आनंदसुद्धा घ्यावा, त्याच्यात काही अडचण नाही. मना भासले सर्व काही पाहावे, पाहावं, पण हे समजून असावं, परी संग सोडून सुखी असावे. आता दिसतं हे याचं स्वरूप नाही हे आपण पक्क मनाशी समजून राहावं. आज जे सतेज सुंदर शरीर दिसतं ते उद्या थकणार आहे, ते गलित गात्र होणार आहे, विदीर्ण होणार आहे. माती असी मातीस मिळतसी हे आत्म्याला लागू नाही, शरीराला लागू आहे. म्हणून शरीर हा एक भास आहे असं समजून आनंदात राहावं संसारात, पण त्याची मर्यादा जाणून आपण राहावं. आणि मर्यादा कळण्यासाठीच त्याच्याबरोबरचा संघ आपला, म्हणजे आसक्ती सुटावी लागते, त्याशिवाय त्याची मर्यादा कळत नाही. जोवर आसक्ती आहे तोवर असं माणसाला वाटतं की अमर पट्टाच आपण घेऊन आलेलो आणि हे काही भोवतालचं जग काही बदलणार नाही आहे आणि आपणही तसेच राहणार आहोत आणि अशी सुख अनंत काळ आपण भोगणार आहोत, हा भ्रम आहे. हा जर सुटला, म्हणजे संघ सुटला, तर मग काय होतं, मनुष्य खऱ्या अर्थाने सुखी होतं. नाहीतर ज्या ज्या गोष्टीशी आसक्ती आहे ती ती गोष्ट, तिचा वियोग झाला की मनुष्य दुःखी होतो. पण योगामध्ये वियोगच नाही हे ज्याला कळलं तो सदा सर्वदा सुखीच आहे.